नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ही आसत काय मुखेल खबरो. अर्थसंकल्पपूर्व बसकेत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांचे कडेन केली येवजण चर्चा. बाणावली जिल्हा पंचायत पोटवेंचणूक आणि फोंड्या तालुक्यातल्या चार पंचायतीची पोटवेंचणूक आज झाली. 18 लोकसभेच्या पहिले अधिवेशन फाल्यासावन सुरू. फुडले 4 दीस गोयात उटंगाराचा पाऊस पडपाचो भारतीय हवामान खात्याचा अदमास. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी राज्याच्या मुखेलमंत्र्यांची अर्थसंकल्पपूर्व बसका पयली. गोयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी हे वेळार रस्तो येरादारी वेळो ताण उणो करपा खातीर आनी परत परत जावपी येरादारीची गचमुड्डी मतींत घेवन राज्यातली मुखेल शारां लोहमार्गान आनी मेट्रोन जोडपाची येवजण सादर केली. हाका लागून पावण्या पावण्यांनी मेळून 5,000 कोटी रुपयांची गरज आसतली. मोपा हांगाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पेडणे रेल्वे स्टेशना मेरेन लोखंडमार्ग घालपाचो प्रस्तावूय तांणी मांडलो. वाट्या येरादारीचेर पर्यायी उपाय सोदपाक मेट्रोचो विचार करचो पडटलो. आदीच्या सरकारान हाचे विशीं मेट्रोचो विचार केल्लो तशेंच मोनोरेला विशीं विचार केल्लो. ताची फाटपुरवण जाल्ली तर आज ही स्थिती नासतली आशिल्ली अशें तांणी म्हळें. भाजपा सरकारान अटल सेतू नवे जुवारी पुलाचें काम केलें म्हणून येरादारीची समस्या थोडी तरी सुटावी जाल्या अशें तांणी म्हळें. रस्त्यांतली वेगवेगळी विकासकामां चालू आसात. नाबार्डाकडच्यान आर्थिक मदत घेवन गांवगिऱ्या विकासाखातीर कामां गरजेची आसात. म्हादय उदका वाटणीचो विषय सर्वोच्च न्यायालयात आसा. तशेंच अक्षय उर्जा मंत्रालयाच्या माध्यमातल्यान राज्यात सौर उर्जा निर्मिती पणजी सौरशार म्हणून विकसीत करप आनी मेका सुवातांची निर्मितीक आर्थिक मदत दिवची अशें तांणी मागला. शिरमारा परिवर्तन भवनात संयुक्त आढावा बसका जाली. तातून पर्वरीतले थळावे आनी वेगवेगळे शासकीय विभागाचे अधिकारी आशिले. बसकेक पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांचे सयत राष्ट्रीय महामार्ग विभाग भौशीक बांदकाम विभाग पुलीस विभाग आनी हेर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थळाव्यांच्यो सुचोवण्यो आनी दुबाव आयकले. राष्ट्रीय महामार्ग 66 उड्डाण पूल प्रकल्पाविशीच्या मुद्द्यांचे विश्लेषण आनी चर्चा ह्या वेळार जाली. ह्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचो निमणो आराखडो येता त्या सप्तकात मुखेलमंत्र्या मुखार मांडटले अशें पर्यटन मंत्री खंवटे हांणी सांगलें. बसके उपरांत खंवटे हांणी पत्रकारांक हे विशींची म्हायती दिली. ह्या उड्डाण पुलाचें काम सुरू जालें की येरादारीची कोयंडी जावची न्हय, रस्तो अपघात जावचे न्हय आनी येरादारी सुरळीत चालू उरची म्हणून ही बसका आपयली. शासकीय विभागांमदी समन्वय आनी सुसूत्रता तयार जावन लोकांच्यो समस्या व्हडा प्रमाणात सोडोवपाक हाका लागून मजत जातली अशें खंवटे हांणी म्हळें. बाणावली जिल्हा पंचायत पोटवेंचणूक आयज वट्ट 52.12% मतदान झालें. आज सकाळी 8 वरांचेर हे मतदान सुरू जाल्ले. साश्टी तालुक्यात हेर 3 पंचायतीच्या दरेकी एका प्रभागा खातीर पोटवेंचणूक जाली. तातूंतल्या राशोल पंचायतीच्या प्रभाग 5 खातीर 77.97%, सुरावली पंचायतीच्या प्रभाग 2 खातीर 70.57%, असर्णा पंचायतीच्या प्रभाग 1 खातीर 60.87%, तर केपे तालुक्यातल्या शेडे पंचायतीच्या प्रभाग 2 खातीर 85.9% मतदान झाले. हे मतदान कसलेच आडखळी विना पार पडले अशी माहिती मिळाल्या. आज सगळ्यांचे लक्ष बाणावली जिल्हा पंचायत पोटवेंचणुकीचे लागिले. आदले वांगडी अपात्र ठरिल्ल्यान हे पोटवेंचणूक झाली. हे वेंचणुकेंत आप पक्षाच्या वतीन जोझेफ पिमेंता, तर अपक्ष म्हणून ग्रेफन्स फर्नांडीस, रॉयला फर्नांडीस आनी फ्रँक फर्नांडीस हे 3 उमेदवार रिंगणात आशिले. फाल्यां सकाळी मडगांवां मतमेजणी जातली आनी 11 वरां मेरेन निकाल स्पश्ट जातले असो अदमास आसा. मजगतीं फोंड्या तालुक्यांतल्या 4 पंचायत पोटवेंचणुके खातीर मतदान आज जालें. आज सकाळी 8 वरांचेर हें मतदान सुरू जालें. फोंड्या तालुक्यांत 4 पंचायतीच्या दरेकी एका प्रभागा खातीर ही पोटवेंचणूक जाली. तातूंतल्या वळवय पंचायतीच्या प्रभाग 2 खातीर 93.98%, केरी पंचायतीच्या प्रभाग 3 खातीर 74.86%, कुंडे पंचायतीच्या प्रभाग 7 खातीर 89.53%, तर बोरी पंचायतीच्या प्रभाग 11 खातीर 83.28% मतदान जालें. हें मतदान कसलेच आडखळ्याशिवाय पार पडलें. फाल्यां सकाळी फोंडें हांगा मतमेजणी जातली आनी 11 वरां मेरेन निकाल स्पश्ट जातलो. राज्यात भटक्या गोरवांची समस्या खूप आसा. फोंडें आतां ह्या भटक्या गोरवांक लागून आळाबंद हाडपाक कोंडवाडो सुरू करपाचो आसा. ही गोरवां रस्त्यार बसतात आनी अपघाताक कारणीभूत थारतात. दुचाकीवाल्यांक तर ताचो खूपच परिणाम जाता. देखून कोडार बेतोडा हांगा कोंडवाडो उबारला आनी ताचें उक्तावण 28 जुनाक जातलें अशें शेती मंत्री आनी फोंडेचे आमदार रवी नायक हांणी सांगलां. 27,000 चौखण मीटर सुवातीचेर हो कोंडवाडो स्थापन केला. भटकी गोरवां हांगा दवरतले, ताका लागून खासा वेवस्था करतले आनी वाहनाची वेवस्था करतले अशें रवी नायक हांणी म्हळां. 18 लोकसभेचे पहिले अधिवेशन फाल्यां सुरू जातले. अधिवेशनात नव्यान वेचून आयिल्ल्या सदस्यांचो सोपुतविधी आनी सोपुत सुवाळो जातलो. प्रोटेम सभापती म्हणून नेमिल्ले भाजपाचे वरिष्ठ खासदार भर्तृहारी महताब नव्यान वेचून आयिल्ल्या लोकसभा खासदारांक सोपुत दितले. ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड जातली, जाल्यार 27 जुनाक लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बसकेक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतली. राज्यसभेचे अधिवेशन ह्या महिन्याच्या 27 तारखेक सुरू जातले. संसदेचे अधिवेशन फुडल्या महिन्याच्या 3 तारखेक सोपतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान आयकतात. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमतान त्यांना पुष्पांजली ओपली. नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात त्यांनी रोपाचे वाटपही केले. प्रसारमाध्यमांकडे उलयताना नड्डा आणि म्हणे की मुखर्जी यांच्याकडे बहुआयामी प्रतिभा आशिली. मुखर्जी आयुष्यभर देशभक्त शिक्षणतज्ञ आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आशिले. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांका 23 जून 1953 श्रीनगर हांगा वयाच्या 51व्या वर्षा मरण आयिल्ले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 4 दिसांखातीर केरळ कर्नाटक आणि गोयात व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला. तामिळनाडू महाराष्ट्र आणि गुजरातातल्या काही वाठारांनी गडगड आणि विजांच्या कडकडाटासहित पाऊस पडपाची शक्यता असा. फुडल्या 3 दिस मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा गंगेच्या अस्तंत बंगालात झारखंड बिहार आणि उदयंत उत्तर प्रदेशाच्या काही वाठारांनी नैऋत्य पावसाळो आणि फुडे वचपाखातीर परिस्थिती अनुकूल असा असं आयएमडीन म्हणा. ईशान्य भारत आणि उपहिमालयन अस्तंत बंगालात फुडले 5 दिस मुसळधार ते अतिघोग्यांनी पाऊस चालू उरतलो. उत्तराखंड उत्तर प्रदेश राजस्थान जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात फुडले 2 ते 3 दिस ढगांच्या गडगडाटासहित वादळ आणि विजांच्या कडकडाटासहित पाऊस पडपाची शक्यता असा असं हवामान खात्यानं म्हणा. आज जावपा आशिली नीट पीजी प्रवेश परीक्षा फुडे धुकल्ल्या. नवी परीक्षेची तारीख बेगीनच जाहीर जातली. काही स्पर्धात्मक परीक्षेच्या अखंडतेसंबंधी आरोपांच्यो हालीच घडिल्ल्यो घडणुको लक्षात घेऊन हो निर्णय घेतला असं भलायकी मंत्रालयान म्हणा. वैद्यकीय विद्यार्थ्यांखातीर राष्ट्रीय परीक्षा मंडळान आयोजित केल्या नीट पीजी प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेच्या घटमुत्तेचे पुराय मूल्यांकन करपाचा निर्णय मंत्रालयान घेतला असं भलायकी मंत्रालयान म्हणा. हो निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताखातीर आणि परीक्षा प्रक्रियेच्या पवित्रता राखपाखातीर घेतला असं मंत्रालयान म्हणा. नीट परीक्षेच्या वादाच्या फाटभूंयेर राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार सिंग हांका पदावेल्यान काढून उडयल्या. सिंग हांका कार्मिक आणि प्रशिक्षण खात्यात सक्तीची प्रतीक्षा दिल्या. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनाचे अध्यक्ष आणि एमडी प्रदीप सिंग खरोला हांका एनटीएचे महासंचालक म्हणून अतिरिक्त प्रभार दिला. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्याक गती दिवपाक दरवर्साप्रमाणे 12वे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव 24 ते 30 जून मदी श्री रामनाथ देवस्थान फोंड्या हांगा जातलो. महोत्सवाचे 24 जूनाक सकाळी 9:30 संत आणि महान्य व्यक्तींच्या हस्तुकी उक्तावण जातले. या उक्तावण सत्रात हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉ चारुदत्त पिंगळे, इंदूर मध्य प्रदेश हांगाचे श्री स्वामी अखंडानंद, गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, अमेरिकेतल्या प्रगत विज्ञान संस्थेचे डॉ निलेश निळकंठ ओक आणि मुंबई महाराष्ट्र हांगाचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित विक्रम सावरकर हांची वंदनीय उपस्थिती लाभतली. यावेळी सद्गुरू डॉ चारुदत्त पिंगळे हांच्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव या विषयात बीज वक्तव्य जातले. तसेच आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती हांचे धर्मांतर रोखपाक आदिवासी भागांत केल्ले कार्य, डॉ निलेश निळकंठ ओक हांचे विश्वगुरू भारताचे बलस्थान सनातन हिंदू धर्म आणि रणजित विक्रम सावरकर हांचे हिंदू टू हिंदू बिझनेसाक उर्बा दिवप आवश्यक असा या विषयाचेर मार्गदर्शन जातले. उक्तावण सत्राक नाशिक हांगाचे महंत अनिकेत शास्त्री, महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले महनीय बंडातात्या कराडकर, महाराष्ट्रातले खुपशे वारकरी हांची उपस्थिती असतली. तसेच अधिवेशनाक त्रिनिदाद आणि टॉबेगो हांगच्यान स्वामी ब्रह्मस्वरूपानंद महाराज, घानासान श्रीनिवास दास, नेपाळातल्यान सर्वश्री शंकर खराल, त्रिलोक ज्योती श्रेस्ता, जगन्नाथ कोयराला, लक्ष्मण पंथी आणि संतोष शाह इंडोनेशिया हांगाचे धर्मयशा येतले. हाचे सयत भारतातले 26 राज्यातले 1000 परस अधिक हिंदू संघटनांच्या 2000 परस चढ अधिक प्रतिनिधींक निमंत्रित केल्यात. हातून मुखेलपणान निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरी महाराज, भारत सेवाश्रम संघाचे पूर्वोत्तर क्षेत्राचे मुख्य संयोजक स्वामी साधनानंद महाराज, इंदुराचे महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगडाचे श्रीराम बालकदास महात्यागी महाराज अशा संतांची उपस्थिती असतली. सैनिक भरती कामाखातीर सुमार 60 माध्यमिक शिक्षकांक बामुळे 7 दिसांखातीर वचपाचे शिक्षण खात्यान परिपत्रक काढला. तसे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश जिंगणे हांनी जारी केला. हे सैनिक भरती शिबीर 24 दिनांसावन सुरू जातले. उमेदवारांचे दस्तऐवज तपासणीच्या कामाखातीर राज्यातल्या माध्यमिक विद्यालयातले सहाय्यक शिक्षक, चित्रकला शिक्षक आणि शारीरिक शिक्षक मिळून 7 शिक्षकांक धाडपाचे त्यांच्या संस्थेच्या मुख्याध्यापकांक सूचित केला. आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. अर्थसंकल्पपूर्व बसकेत मुखेलमंत्री प्रमोद सावंत आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांच्याकडे केली येवजण चर्चा. बाणावली जिल्हा पंचायत पोटवेचणूक आणि फोंड्या तालुक्यातल्या 4 पंचायतीची पोटवेचणूक आज झाली. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन फाल्यासान सुरू. फुडले 4 दिस गोयात उटंगाराचा पाऊस पडपाचो भारतीय हवामान खात्याचो अदमास. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.